हॅलो, गुड मॉर्निंग सर. ब्रांच स्कीम मधून वरून बोलतोय मी. सर, तुमची काही रिक्वायरमेंट आहेत का फ्लॅट संदर्भात? आणि सर, तुम्ही इन्क्वायरी केला होता ना 2 BHK ब्लू रिचला गोल्फ क्लब चे? हा सर, तुमची रिक्वायरमेंट काय? 1 BHK 2 BHK काय? कुठल्या लोकेशन मध्ये आवडेल सर तुम्हाला 2 BHK घ्यायला? ब्लू रिचला हो आहे सर. त्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे का? मी घेऊ का 2 BHK ची माहिती ब्लू रिच? ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके सर, नो प्रॉब्लेम, थँक्यू. हो हो सर, नक्की. ओके, थँक्यू सर.